आपण उदयन आणि वासवदत्ता यांची कथा ऐकत आहोत आणि मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की पद्मावती ही निवडक सैनिकांसह आणि आपल्या दासींसह आश्रमामध्ये आपल्या आईला तापसीला भेटण्यासाठी आली होती आणि त्याच वेळेला नेमका योगनारायण साधू वेशामध्ये आणि वासवदत्ता अवंतिका वेशामध्ये अशी ती दोघं तिथे आली होती आणि ज्या वेळेला पद्मावतीने विचारलं की कोणाला काय पाहिजे त्यावेळेला यांनी असं सांगितलं योगनारायणाने की मला काहीतरी पाहिजे. मग तिने विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, तेव्हा तो म्हणाला की माझी ही बहीण आहे आणि तिचा पती दूर गेलेला आहे, काही कारणामुळे त्याला यायला खूप वेळ लागलेला आहे आणि तो दूर गेलेला असल्यामुळे ती एकटी आहे आणि मला तिला कुठेतरी असं सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे, तर मी तुमच्याजवळ तिला ठेवू का असं त्यांनी विचारलं. तर त्याबरोबर पद्मावती म्हणाली की हो हो नक्कीच माझ्याबरोबर ती राहील राजवाड्यामध्ये आणि तुम्ही काही तिची काळजी करू नका, मी तिची काळजी घेईन. आणि मग त्याप्रमाणे ही वासवदत्ता या अवंतिका वेशामध्ये असलेली ती पद्मावतीबरोबर गेली. इकडे योगनारायण दुसरीकडे आपल्या कामाला निघून गेला आणि अशा प्रकारे पद्मावतीकडे ही वासवदत्ता राहू लागली. आता योगनारायणाचं एक तर काम झालं की वासवदत्तेला एका सुरक्षित ठिकाणी ठेवलं, आता दुसरं म्हणजे की या उदयनाचं लग्न आता हिच्याशी लावून द्यायचं, म्हणजे पद्मावतीशी लावून द्यायचं. तर तो ऋण्मवान नावाचा जो अमात्य होता त्यांनी काय केलं की उदयन राजाला त्यांनी कसंबसं त्यांनी त्याला समजावलं आणि त्यांनी सांगितलं की राजेसाहेब तुम्हाला दुसरा विवाह करणं भाग आहे, कारण तुम्ही वासवदत्तेच्या दुःखामध्ये अगदी पार बुडालेले आहात आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडलं पाहिजे. याच्यावर एकच उपाय म्हणजे तुम्हाला दुसरा विवाह केला पाहिजे. आणि दुसरीकडे त्यांनी हा जो दर्शक राजा होता त्याला अर्थात त्याच्या कानावर या उदयनाची कीर्ती होतीच की हा राजा पराक्रमी आहे, चांगला आहे आणि अजूनही त्याची पहिली पत्नी जरी गेलेली असली, भस्मसात झालेली असली आगीमध्ये, तरी तो तिच्यामध्ये तिच्या दुःखात आहे आणि तिला तो विसरलेला नाही. ती हे सगळ्या गोष्टी पद्मावतीच्या पण कानावर आलेल्या असतात आणि तिलाही उदयनाबद्दल माहिती असते. तर तो असं उन्मवान त्या राजाला, दर्शक राजाला असं सांगतो की आपण उदयनाचं लग्न या पद्मावतीशी लावून देऊ, म्हणजे मग ते दोघंही सुखी होतील. तर त्याप्रमाणे मग पद्मावती आणि उदयन राजा यांचा विवाह झाला. ह्या सगळ्या गोष्टी वासवदत्तेला कळत होत्या, परंतु वासवदत्तेचं मन इतकं उदार होतं की तिला असं की बाबा आपल्या पतीला कुणीकडनं तरी सुख मिळालं म्हणजे झालं आणि दुसरं म्हणजे त्याला तर चक्रवर्ती राजा आपल्याला बनवायचं आहे, त्यामुळे त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील, त्याच्यापैकी ही एक गोष्ट आहे असं तिनं आपल्या मनाची समजूत करून घेतली. पद्मावतीचा स्वभावही खूप चांगला होता, ती चांगल्या तऱ्हेने या वासवदत्तेला वागवत होती. आणि आता असं झालं की उदयन आणि पद्मावती हे दोघंजणं असे एकदा सिंहासनावर बसले होते, दोघंही सिंहासनावर बसले होते. ही तर वासवदत्ता कधी उदयनाच्या समोर येऊ शकत यायची नाही, तिनं कायम आपल्या तोंडावर पदर ओढलेला असायचा आणि उदयनाला कल्पना नव्हती की ही अगदी पद्मावतीच्या जवळ राहती आहे, ही उदयनाला अजिबात कल्पना नव्हती. वासवदत्ता ही नेहमी अंतःपुरामध्येच असायची आणि एकदा असेच पद्मावती आणि उदयनराजा असे सिंहासनावर बसलेले असताना त्यांना प्रद्योत यांचा निरोप आला, दर्शक राजाचा निरोप आला की आपलं सैन्य तयार आहे आणि आपण तुम्ही या सैन्याचं नेतृत्व करा आणि तुमचं गेलेलं राज्य परत मिळवा. आणि मग त्याप्रमाणे उदयन राजा या मगध देशाच्या राजाचं म्हणजे दर्शकाचं सैन्य घेऊन तो अरुणीचा पराभव त्यांनी केला आणि त्यांनी आपलं राज्य परत मिळवलं. तर दुसरीकडे असं झालं की असेच ते दोघंजण सिंहासनावर बसलेले असताना पद्मावती आणि उदयन, त्यावेळेला त्यांना असा निरोप आला की म्हणजे प्रद्योत राजाकडून, प्रद्योत राजा आणि अंगारवती यांच्याकडून निरोप घेऊन काही जणं आलेले आहेत आणि म्हणून मग त्यांना लगेच पाचारण करण्याची आज्ञा या उदयनराजाने दिली आणि त्याच्यामध्ये हा योगनारायण पण होता. हे जे लोक प्रद्योत राजाकडून निरोप घेऊन आले होते त्याच्यामध्ये वसुंधरा म्हणजे ही धात्री होती या वसुदत्तेची आणि त्यांच्याबरोबर साधू वेशातला तो योगनारायण होता. आणि तो योगनारायण आल्यानंतर तो म्हणाला राजेसाहेबांना त्यांनी नमस्कार वगैरे केला आणि तो म्हणाला की माझी बहीण इथे तुमच्याकडे मी पद्मावतीजवळ सोपवली होती तिला मी घेऊन जायला आलेलो आहे. आणि मग त्याबरोबर उदयनाने सांगितलं की लगेच आज्ञा दिली की त्या हिच्याजवळ जी पद्मावतीच्या जवळ जी एक स्त्री एक आलेली आहे तिला पाठवा बाहेर. आणि मग ती आल्यानंतर काय झालं की तिला एकदम वसुंधरेंनी ओळखलं. ती म्हणाली अरे ही तर ही तर वासवदत्त आहे. आणि मग त्यावेळेला त्या तो योगनारायण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हो मी योगनारायण आहे आणि ही वासवदत्त आहे आणि आम्ही अशी योजना केली होती की राजेसाहेबांना म्हणजे त्यांचं राज्य परत मिळावं त्यांचं चक्रवर्तीपद सम्राटपद परत मिळावं अशी आम्ही योजना ऐकली होती. मी वासवदत्ता आणि ऋण्मवान आमची योजना होती आणि त्याप्रमाणे आता वासवदत्तेचा प्रगट होण्याचा क्षण आलेला आहे. आणि त्यावेळेला मग ह्याला उदयनराजाला पण आनंद झाला की आपली वासवदत्ता जिवंत आहे आणि पद्मावतीला पण आनंद झाला की वासवदत्ता जिवंत आहे कारण तिला आत्तापर्यंत कल्पना नव्हती की आपल्याबरोबर जी राहती आहे ती वासवदत्ता आहे. अशा प्रकारे मग त्या सगळ्यांची एकत्र भेट झाली. उदयनराजाला त्याची वासवदत्ता परत मिळाली आणि पुढे भविष्याप्रमाणे पद्मावतीशी लग्न झालं आणि लग्न झाल्यामुळे त्याला परत त्याचं राज्य तर परत मिळालंच होतं आणि तो परत पहिल्यासारखा चक्रवर्ती सम्राट म्हणून वत्स देशावर पुन्हा राज्य करू लागला. अशी ही वासवदत्ता आणि उदयन यांची ही कथा आहे. नमस्कार, धन्यवाद.